आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी निधी उभारला जाणार, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव. होळीचा सणाचा सर्वत्र उत्साह. भंडाऱ्यात होळीनिमित्त स्वच्छता अभियान, तर नागपुरात विद्यार्थ्यांनी केली आज दुर्गुणांची होळी साजरी. टोलनाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार अप्पर विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला. आता सविस्तर बातम्या. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी 1 बिलियन डॉलर्सचा निधी उभारला जाणार आहे. या माध्यमातून वेव्ज कार्यक्रमाला पुढे नेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या माध्यमातून नवोन्मेषण आणि नवकल्पनाकार क्रिएटर्सला भांडवली प्रोत्साहन देणं शक्य होणार आहे. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंटसाठी परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्ज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देण्यात आली. जगभरातल्या 100+ अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत या ठिकाणी उपस्थित आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरगून यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी वेव्जच्या आयोजनाची संकल्पना सांगितली.
बेसिकली व्हॉट वी आर सीइंग इज देयर इज अ मेजर ट्रान्झिशन इन द वर्ल्ड ऑफ मीडिया अँड दॅट वर्ल्ड वेअर कम्युनिटी ऑफ क्रिएटर वॉज अ स्मॉल कम्युनिटी इज चेंजिंग इन अ व्हेरी मेजर वे बिकॉज ऑफ द इंटरसेक्शन ऑफ 3 different worlds, the world of creativity, the world of media, and the world of technology. These three are today reaching a new level of convergence.
वेव्जचं आयोजन राज्याची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
Platform represents a vital step towards shaping the future of media and entertainment on a global scale. My heartfelt thanks to the government of India and specially to our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji and our IMD Minister Shri Ashwini Vaishnav ji for entrusting Maharashtra with the opportunity to host the final leg of Wave 2025 in Mumbai.
मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान बहुप्रतीक्षित वेव्ज परिषद होणार आहे. देशभरात होळीचा सण उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केला जाणार आहे. होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्यासाठी प्रार्थना होलिका दहनच्या वेळी करण्याचा प्रघात आहे. रंगोत्सव अर्थात रंगपंचमी होळी पौर्णिमेनंतर साजरी केली जाते. काही ठिकाणी उद्या धुलीवंदनाच्या दिवशी रंगाची उधळण करत हा उत्सव साजरा केला जाईल. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होलिका पूजन तसेच प्रेम स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो या शुभकामनेसह सर्वांना होळी आणि धुलीवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिल्या. होळी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी देशात मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या रंगाची उधळण करतात. परंतु भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गौराळा या गावातील नागरिक मागील 33 वर्षांपासून होळी आणि रंगाची उधळण करीत नाही, मात्र रंगाचा सण भक्ती रंगात रंगून साजरा करीत असतात. याबद्दल अधिक माहिती देत आहेत तिथले पोलीस पाटील.
किशन बाबा 1992 मरण पावले, जवळजवळ आता 32 वर्ष होत आहेत की आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. ज्या दिवशी मरण पावले तो दिवस म्हणजे शिमग्याचा होता. रंग आम्ही खेळणार नाही त्या दिवशी. त्या दिवशी आम्ही ग्राम स्वच्छता अभियान राखतो आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमामार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करतो. त्यांचा हा करण्याचा उद्देश, पुण्यतिथी करण्याचा उद्देश म्हणजे चांगल्या प्रकारे आमच्या गावकऱ्यांना मोठा संदेश दिला. ते जेव्हा इथं आले होते ग्राम स्वच्छता अभियान राखत होते आणि त्यांच्या निष्काम सेवेमधून आपल्या मंदिराची उभारणी केली.
नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी आज दुर्गुणांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदावर लिहिले आणि त्याचे होळीसोबत दहन केले. आपल्यातील दुर्गुणांचे दहन करून नियमित चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपायुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी कौतुक केलं. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर कमी होऊन 3.61% आला. गेल्या 7 महिन्यातील ही निचांकी पातळी आहे. जानेवारीतील हा दर 4.26% इतका होता.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव 2025 उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन 100 दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात योग बंधन हा 10 देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या 10,000 हून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम असल्याचं त्यांनी नमूद केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयानं फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे. पुणे इथं राहणाऱ्या अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. राज्य सरकारने आपल्या धोरणांचं समर्थन करताना फास्टॅगमुळे रहदारीत लक्षणीय घट झाल्याचं म्हटलं आहे. हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. या समितीच्या अशासकीय सदस्यांनी पुरस्कार निवडीबाबत आपली मतं मांडली. राज्यात 7/12 ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9.12 कोटी 7/12 ऑनलाईन केले जात आहेत. ज्या गावांमध्ये 7/12 संगणकीकरण झाले आहे तिथे 100% ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. राज्यात 42,34,000 फेरफार ऑनलाईन पद्धतीनं दिल्याचं सांगून यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली असल्याचं कदम यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार अपार विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरु कक्षात प्रभारी कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्याकडून डॉ माधवी खोडे चौरे यांनी कुलगुरुपदाचा प्रभार स्वीकारला. कुलगुरुपदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर डॉ माधवी खोडे चौरे यांनी वेळेवर परीक्षा घेत तातडीने निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती दिली. उन्हाळी 2025 दरम्यान 1,000 जास्त अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य विद्यार्थी केंद्रित असावे अशा देखील त्या म्हणाल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेत क्रिएटर इकॉनॉमीसाठी निधी उभारला जाणार. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव. होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. भंडाऱ्यात होळीनिमित्त स्वच्छता अभियान तर नागपुरात विद्यार्थ्यांनी केली आज दुर्गुणांची होळी साजरी. टोल नाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार अपर विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज स्वीकारला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.